मी प्राध्यापक डॉक्टर रूपा शहा, महावीर महाविद्यालय कोल्हापूर. आपण आत्ताच्या गेल्या तासामध्ये सहकार व्यवस्थापन पदविका या पदविकामधल्या पहिल्या पेपरच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करत होतो. पेपर होता MGM 218 आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या MGM 218 एकूण 4 पुस्तकं आहेत. आपण 2 पुस्तकांचा अभ्यास केला, आता आपण तिसऱ्या पुस्तकाकडे वळायचंय. आणि जे तिसरं पुस्तक आता आपण बघणार आहोत, हे तिसरं पुस्तक आहे सहकारी कृषी पतपुरवठा प्रक्रिया आणि पणन व्यवस्था. मित्रांनो, एकूण 4 पुस्तकं आपणाला आहेत. 4 पुस्तकामध्ये एकूण 2 पुस्तकांचा अभ्यास करत असताना सहकारी तत्वाचा इतिहास आपण बघितला, त्याची तत्व आपण बघितली, आणि त्याचबरोबर अनेक ज्या सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थांचा उहापोही केला. नुसतंच सहकारामध्ये माहिती जाणून आपल्याला चालणार नाही, तर आपल्याला आता ज्या सहकारी संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्यांना अर्थपुरवठा कसा होतो, त्याची व्यवस्था कोण पाहतो, याचा विचार आता आपल्याला करावा लागेल. पुस्तक क्रमांक 3 मध्ये सहकारी कृषी पतपुरवठा याच्यावर जोर दिलेला आहे. आणि हा जो जोर दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या भारतीय शेतकरी हा कर्जामध्ये जन्मतो, कर्जामध्ये जगतो आणि कर्जामध्ये मरतो असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी कुणी प्रयत्न करावा? प्रत्येकजण म्हणतं की मी प्रयत्न करतो, तो म्हणतो मी प्रयत्न करतो, पण प्रत्यक्षात कुणीच मदत करत नाही. अशा या शेतकऱ्याला सावकाराच्या विळख्यातून काढण्यासाठी सरकारने पावलं उचलली. सरकारने पहिल्यांदा काय केलं तर 1981 नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हाही त्यांनी कायदा पास केलेला होता. हा 1981 केला. पण त्याच्या आधी सरकारने आणखी कोणती पावलं उचलली? कारण 1951 ज्या वेळेला AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती जी नेमलेली होती त्या समितीने आपला अहवाल 1954 दिला. या समितीचं मत काय होतं, कारण सहकारामध्ये ही समिती महत्वाची आहे. डॉक्टर AD गोरवाला असं म्हणतात की त्यांचं म्हणणं असे की सहकारी चळवळीची रचना ही संघ म्हणजेच मनोऱ्यासारखी असावी, अल्प आणि मध्यम मुदत कर्ज पुरवठा करणारी असावी, दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी द्विस्तरीय असावी, आणि ती प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, मध्यम किंवा जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक असावी. दीर्घ मुदतीचा पतपुरवठा करण्यासाठी ती द्विस्तरीय असताना ती जिल्हा पातळीवर आणि त्याचबरोबर राज्य पातळीवर भूविकास बँक असावी, अशा प्रकारची सूचना, अशा प्रकारचा अहवाल यांनी AD गोरवाला समितीने दिला. समितीने नुसताच अहवाल दिला नाही, तर समितीने अहवाल देत असताना त्याच्यामध्ये त्यांनी विचार केला. कोणता विचार त्यांनी केला की या प्रकारची रचना कशा रीतीने आपल्याला आखता येईल. अशा वेळेला या 1904 कायद्यानुसार सहकारी पतपुरवठा संस्थांची निर्मिती झाली होती. तर प्राथमिक शेती पतपुरवठा सहकारी संस्था या स्थापन करण्याच्या पाठीमागे केव्हा चर्चा झाली? AD गोरवाला समितीच्या नंतर. किमान 10 लोक एकत्र आले तर एक सहकारी संस्था स्थापन होते. त्यानुसार या कृषी अर्थव्यवस्थेत सुद्धा या प्राथमिक सेवा सहकारी संस्था स्थापन झाल्या आणि म्हणून या प्राथमिक शेती पतपुरवठा सहकारी संस्थांना सहकारी चळवळीचा आत्मा म्हटलं जातं. या आत्म्याचा खरंच आत्मा हा महत्वाचा भाग आहे. तर अशा या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था कुठे स्थापन होतात, काय त्याची रचना आहे? तर याची रचना अशी आहे की त्या तालुका लेवलवर ग्रामीण भागामध्ये किमान 10 शेतकरी एकत्रित येऊन या संस्था स्थापन होतात. यांना कोण मदत करतं, यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मदत करते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाला राज्य सहकारी बँक मदत करते. म्हणजे शेतकऱ्याला या सावकाराच्या विळख्यातून काढण्यासाठी सहकारी संस्थेची रचना ही थ्री टायर झाली, म्हणजेच ती पिरॅमिड आकाराची झाली. कारण ग्रामीण पातळीवर अनेक शेतकरी एकत्र येतात आणि ही प्राथमिक सहकारी संस्था किंवा पतपेढी ही स्थापन करतात. त्या काय काम करतात किंवा त्यांना मदत जी केली जाते ती जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून केली जाते. राज्यांच्या कडून आलेले आदेश जिल्ह्याला दिले जातात आणि जिल्हा ती प्राथमिक सहकारी संस्थांना देते. पैसा तर त्यांना देतेच, पण पैशाबरोबर सल्ला देण्याचं काम सुद्धा ही प्राथमिक सहकारी संस्था आपल्या शेतकऱ्यांना देत असते. राज्य सहकारी बँक प्रत्यक्षपणे कधीही शेतकऱ्याला पतपुरवठा करत नाही. आता या प्राथमिक सहकारी पतपेढीवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना पैसा देण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांची देखरेख करण्यासाठी जिल्हा पातळीवर म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँका या स्थापन झालेल्या आहेत. या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या मध्ये लोक कोण असतील, सभासद कोण असतील, तर सभासद जे असतात ते सभासद या प्राथमिक सहकारी संस्थेतील सभासद त्या लोकांना निवडून दिलेले असतात आणि ते लोक एकत्रित येऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करतात. त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लोक त्यांचे जे असतात ते 25 ते 30 प्रतिनिधी असतात. स्वतःचं ते लोक भांडवल गोळा करतात आणि ते महत्वाचं मध्यम मुदतीचं कर्ज देण्याचा प्रयत्न या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दिला जातो. काही वेळेला बिगर शेती मध्यम मुदतीची कर्जही दिली जातात. काही कर्जांचं रूपांतर केलं जातं, काही कॅश क्रेडिट कर्ज दिली जातात आणि अन्य कर्जामध्ये सुद्धा सोनं आणि चांदीच्या तारणावरही शेतकऱ्यांना दिलं जातं. अशाप्रमाणे या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी, त्यांना पैसा देण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी ही राज्य सहकारी बँक अस्तित्वात आली. ही कुठे असते, तर ही असते राज्याच्या ठिकाणी. म्हणजे आपल्या इथं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही अस्तित्वात आली. याचं महत्वाचा उद्देश काय, तर सगळ्यात एक की राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे, त्यांच्या उत्पादनाला मदत करणे, खरेदी विक्रीला मदत करणे, शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी त्यांना मदत करणे, अशा अनेक उद्देशाने ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ती स्थापन झालेली असते. यांच्यामध्ये जे संचालक मंडळ असतं, या संचालक मंडळाची मुदत 5 वर्ष असते आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दरवर्षी बदलत असतात. विविध सहकारी संस्थांचे लोक त्याच्यामध्ये असतात आणि त्या त्यानुसार ती संस्था आपले प्रतिनिधी पाठवून राज्य सहकारी बँक ती अस्तित्वात येत असते. त्यांनी आणखी काही कामं केलेली आहेत, तर शेती आणि शेतीपूरक उद्योगांना मदत केलेली आहे. दुभती जनावरं घेण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. एकात्मिक ग्रामीण विकास योजनेखाली त्यांनी मदत केलेली आहे. म्हणजे अशा विविध बँकांना, विविध जिल्ह्यातल्या बँकांना त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली. शेतकऱ्यांना फक्त या थ्री टायरद्वारेच मदत करून चालणार नव्हतं, तर त्यांच्या गरजा इतक्या असंख्य होत्या. कारण भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि ही जर शेतीप्रधान अर्थव्यवस्था असेल तर त्याला कर्ज पुरवठाही मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. वाढती कर्जाची गरज बघून आणि या सगळ्यात शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पुन्हा एकदा या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी एक शिफारस केली होती की राष्ट्रीय पातळीवर एक मोठ्या प्रमाणावर एक बँक असावी. त्यांनी कोणती सांगितली होती की अशा प्रकारची बँक असावी की ती राष्ट्रीय पातळीवर येऊन राष्ट्रीय पातळीवरून राज्य, राज्यवरून जिल्हा, जिल्ह्यावरून प्राथमिक आणि प्राथमिकवरून शेतीला मदत करावी. आणि ही योजना ज्या वेळेला सांगितली गेली त्यावेळेला 1981 मध्ये नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड, त्याला छोटंसं नाव जे दिलंय नाबार्ड, NABARD, ही बँक हा कायदा पास झाला आणि 12 जुलै 1982 पासून ही बँक अस्तित्वात आली. आणि त्यावेळेला 5 जुलै 1982 रोजी ही त्यावेळेचे तत्कालीन आता आपण म्हणू तत्कालीन स्वर्गीय पंतप्रधान, आपले ज्यावेळा पंतप्रधान होते त्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हस्ते ती राष्ट्राला अर्पण केली. ही बँक काय करते? ही बँक प्रामुख्याने कर्ज पुरवठा तर करतेच, ती पीक कर्ज देते, पिकाच्यावर कर्ज देते. त्यावेळा त्यांनी किसान क्रेडिट कार्ड स्कीम काढली होती. सध्या आता किसान क्रेडिट कार्ड ही फार जोरात चालू आहे, ही त्यावेळची आहे. ती विणकरांना कर्ज पुरवठा करते, कारण विणकर सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतमाल खरेदी विक्रीसाठी कर्ज देते, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते, अशा अनेक विध गोष्टींना ती कर्ज पुरवठा करते. आणि ही कर्ज पुरवठा करून ग्रामीण भागातला शेतकरी, भारतीय शेतकरी हा जो सावकारांच्या विळख्यात सापडलाय त्याच्यातून ती काय करते, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आता आपण असं बघितलं की शेतकऱ्यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा आणखी कोणकोण करतं. त्याच्यामध्ये प्राथमिक सहकारी पतसंस्था बघितल्या, त्याच्यामध्ये पतपेढी बघितली, जिल्हा बघितली, राज्य बघितली, नाबार्ड बघितली. आता आपणाला बघायचंय की या शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोण करतं. मित्रांनो, दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कशासाठी लागतो? तर तो जमीन खरेदीसाठी, बैलजोडी खरेदी करण्यासाठी, पाण्याच्या सोयी करण्यासाठी. तर त्या पाण्याच्या सोयीमध्ये विहीर बांधणे आलं, विहीर खणणे आलं, कालवा बांधणे आलं, छोटी छोटी तळी बांधणे आलं, याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याची आवश्यकता आहे. हा पैसा जर सावकाराकडे घेतला तर यदा कदाचित, मी म्हटल्याप्रमाणे आमचा भारतीय शेतकरी जन्मताच तो त्याच्यामध्ये बुडून जातो, कारण त्याचं व्याज जास्त आहे. ही गरज ओळखून सरकारने द्विपातळीवर भूविकास बँक स्थापन केली. भूविकास, भू याचा अर्थ जमीन, जमिनीचा विकास करण्यासाठी दीर्घ मुदतीच्या पट्ट्यावर कर्ज देणारी बँक, असं त्याला भूविकास बँक म्हटलं जातं. सुरुवातीला याला जमीन तारण बँक, भूविकास बँक, सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक अशी नावं दिलेली होती. पण सध्या सहकारी कृषी आणि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक असं त्याचं नाव झालंय. नावातच बघा हा, सहकारी कृषी, आपण सहकाराचा अर्थ सकाळपासून बघितला. कृषी, शेती हा भारतीयांचा आत्मा आहे. शेतीसाठी दिली जाणारं कर्ज आणि ग्रामीण बहुउद्देशीय, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेतीशिवाय इतर उद्योगधंद्यांना कर्ज मिळावं, त्याचा विकास व्हावा, याच्यासाठी ही भूविकास बँक स्थापन झाली. पण या बँकेचं काम जर सर्वात महत्त्वाचं असेल तर एकच, की दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणं. आणि असा हा दीर्घ मुदतीचा जो कर्ज पुरवठा आहे, हा दीर्घ मुदतीचा पुरवठा कसा, कोणत्या करण्यासाठी? तर पाणी पुरवठ्यासाठी, जमिनीत साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी, जमिनीची खरेदी करण्यासाठी, ऑइल इंजिन खरेदीसाठी, गुऱ्हाळे खाणसारेची यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, की जेणेकरून शेतकऱ्यांना अल्प मध्यमच्या बरोबर दीर्घ मुदतीचा पुरवठा त्याला होईल, याच्यासाठी ही बहुउद्देशीय विकास बँक स्थापन झाली. याचं संचालक मंडळ आहे, त्याच्यामध्ये 29 लोक आहेत, त्याची कामंही आहेत. आपण त्याच्यामध्ये फार डिटेलमध्ये न जाता शेतकऱ्यांना आणखी कोणकोणत्या प्रकारे मदत केली जाते आपणाला हेच या पुस्तकात बघायचंय. आता आपण अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा, आणि तोही शेतकऱ्यांना, आणि हा शेतकरी ग्रामीण भागामध्ये राहतो. हा जर ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर शहरातल्या लोकांनी काय करावं? शहरातल्या लोकांना कोण मदत करणार? शहरामध्ये फेरीवाले आहेत, शहरामध्ये हातगाड्या काम करणारे आहेत, शहरामध्ये बूट पॉलिश काम करणारे आहेत. अशा लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी कोणाकडे जायचं? सावकाराकडं, आपल्या मित्राकडं, किंवा एखाद्या छोट्याशा बँकेकडं? बँका तर देतच नाहीत, सावकारांचा व्याजाचा दर जास्त आहे. आणि मित्र तर प्रत्येक वेळा असं म्हणतो, अरे खरंच सांगतो, कालच माझे मी पैसे दिले, नाहीतर मी तुला दिले असते. अशा वेळी पुन्हा एकदा त्यांच्यावर पैशाची उपासमार होते, व्यवसाय चालू करता येत नाही. यासाठी नागरी सहकारी बँका या स्थापन झाल्या. आता या नागरी सहकारी बँका कशासाठी? नागरी विभागामध्ये ज्यावेळेला अशा छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना पतपुरवठ्याची गरज असते, तर या पतपुरवठ्याची गरज ज्या बँका पूर्ण करतात, ज्या बँका यांना कर्ज देतात, त्याला नागरी सहकारी पतपुरवठा बँका असं म्हणतात. अशा या बँकांची सुरुवात जी आहे ही 1915 साली मॅकलगन कमिटीनं केली होती. आणि मॅकलगन कमिटीने असं सांगितलं होतं की अशा प्रकारच्या नागरी सहकारी बँका शहरामध्ये स्थापन व्हायला पाहिजेत. 1 मार्च 1966 ला या सहकारी बँकांना बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट लागू करण्यात आला. तोपर्यंत हा कायदा त्यांना लागू झालेला नव्हता. म्हणजेच बघा, ग्रामीण भागामध्ये 3-tier स्ट्रक्चर अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा, 2-tier सिस्टीमने दीर्घ मुदतीचा, आणि नागरी सहकारी बँका या शहरातल्या अगदी छोट्या छोट्या व्यवसायांना मदत करणाऱ्या अशा स्थापन झाल्या. याचेही अनेक प्रकार आहेत, पण ढोबळमानाने मला 3 प्रकार मला इथं सांगायचे आहेत. 1 नागरी सहकारी बँका, 1 पगारदार नोकरांच्या सहकारी बँका, आणि 3 महिला सहकारी बँका. मित्रांनो, आता महिला सहकारी बँका या फार मोठ्या प्रमाणावर चालू झालेल्या आहेत. आपण आत्ताच बघितलं की गेल्याच वर्षी एक मोठी महिला सहकारी बँक ही अस्तित्वात आली आणि त्याचं व्यवस्थापन सगळ्या महिलाच करतात. म्हणजे त्या बँकेमध्ये महिला कर्मचारी तर त्या प्रत्येक पदावर आहे, पण तिथला शिपाई सुद्धा तोही तीही महिला आहे. म्हणजे महिलाही आता फार मोठ्या प्रमाणावर काम करू लागल्यात असं चित्र आहे. पगारदार नोकरांच्या सहकारी संस्था, तुम्ही प्रत्येक महाविद्यालयात गेला, प्रत्येक शाळेमध्ये गेला, तर या पगारदार नोकरांनी आपली आपली स्वतःची एक बँक तयार केली आहे. स्वतःचे एक ठराविक रक्कम ते लोक देतात आणि आपली एक बँक त्यांनी उभी केली. का? तर आपल्याच प्राध्यापकांना, आपल्याच शिक्षकांना अडीअडचणींना सामोरं जाता यावं, त्यांना कुणापुढे हात पसरायला लागू नये म्हणून पगारदार लोकांनी सुद्धा आपली स्वतःची बँक, स्वतःची छोटी छोटी पतपेढी ही त्या लोकांनी निर्माण केली आहे. त्याची रचना वगैरे ही सहकारी कायद्यानुसारच त्या लोकांनी केलेली आहे, कारण त्याची गरज आहे. पण त्याचबरोबर मला आपणाला सांगायचं आहे, आपण आज अनेक जण पेपरमध्ये वाचता की आज ही पतसंस्था बुडाली, आज या पतसंस्थेचं दिवाळखोर झालेली आहे, त्याच्यावर अवसायन बसवलेला आहे, त्याच्यावर प्रशासक आलेला आहे. तर मला एक असा प्रश्न विचारला जातो की नागरी बँका आणि पतसंस्था याच्यामध्ये फरक काय आहे? पतसंस्थाही पैसे गोळा करतात आणि आम्हालाही कर्ज देतात, बँकाही गोळा करतात, बँकाही कर्ज देतात. पण मित्रांनो, पतसंस्था आणि बँका या दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक आहे, आणि म्हणून लोक पतसंस्थेमध्ये आपल्या ठेवी ठेवायला जात नाही, कारण जर ती पतसंस्था बुडली तर आपले सगळे पैसे गेले. पण बँकेमध्ये मात्र ते पैसे बुडले जात नाही, कारण त्या प्रत्येक पैशाला, पैशाचा आपण विमा उतरवलेला असतो. काय फरक आहे? पतसंस्थांचं कार्यक्षेत्र आहे ते अत्यंत लहान आहे, म्हणजे त्यांच्या 1 किंवा 2 शाखा वगैरे असतील, पण बँकांच्या शाखा मात्र फार मोठ्या प्रमाणावर होतात. पतसंस्थांना बँकिंग व्यवसाय करता येत नाही, पण बँकांना मात्र मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करता येतो. ते पासबुक देत नाहीत, बँका पासबुक मात्र देतात. वसुलीचं काम, खातेदारांचे चेक वगैरे आहेत, हे वसुलीचं काम बँका करू शकतात, पण पतसंस्था मात्र त्या करू शकत नाहीत. पतसंस्थांच्यावर आपण किती विश्वास ठेवावा हे प्रत्येक व्यक्तीनं, ती पतसंस्था कशी आहे, कोण आहेत, त्याच्यातले अध्यक्ष कोण आहेत, आपले पैसे बुडणार नाहीत ना, याचा विचार करूनच तुम्हाला पैसे ठेवावे लागतील. पण बँकांच्या मध्ये तसं होत नाही, कारण या सगळ्या बँकांना, बँकांच्यावर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे 1 मार्च 1966 पासून बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट त्यांना लागू झाला, त्यामुळे त्याच्यातले सगळे नियम, त्याची त्या नियमांची अंमलबजावणी या सहकारी बँकांना करावी लागते. त्यामुळे मित्रांनो, नागरी बँका आणि पतपेढी याच्यामध्ये फरक आहे, आणि हा फरक आपण जाणूनच आपण आपली वाटचाल केली पाहिजे. आता याचप्रमाणे किती स्तरीय संस्था तुम्हाला बघायला मिळतील की आज असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये सहकारी संस्था नाहीत. आणि ज्या अशा सहकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये गृहनिर्माण आहेत, त्याच्यामध्ये खरेदी विक्री आहेत, अगदी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये पणन संस्था आहेत. का हे असं अशा रीतीने व्हायला लागलं? याचं एकच कारण की सहकारामध्ये एकमेका सहाय्य करू. आपण 10 लोक एकत्र येऊ, आपलं उद्दिष्ट सांगू, उद्दिष्टीच्या पूर्ततेसाठी पैसा गोळा करू, बँकांच्याकडनं तो पैसा घेऊ, आपलं उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर त्याची परतफेड करू. हे सूत्र सध्या लोकांना माहीत झाल्या कारणामुळं अनेक प्रकारच्या सहकारी संस्था अस्तित्वात आल्यात. मी तर तुम्हाला असं सांगेन की मी एक अभ्यास केला होता. अभ्यास असा केला की सोमवारी मी एका महादेवाच्या देवळात जाते, दोन्ही गोष्टींनी, एक दर्शन करण्यासाठी, मनाला शांतता मिळण्यासाठी. आणि तिथं बाहेर भिकारी बसलेले असतात. एक दिवस असा विचार केला की सकाळी एक दिवस लवकर आपण जायचं आणि त्या भिकाऱ्याला आपण 1 रुपया द्यायचा. एक सोमवार मी तिकडे गेले आणि सकाळी त्या भिकाऱ्याला मी 1 रुपया दिला. आणि संध्याकाळी मी रात्री 10 वाजता पुन्हा त्या देवळाकडे गेले आणि त्या भिकाऱ्याला तो 1 रुपया पुन्हा एकदा दिला. त्यांनी माझ्याकडे वर बघितलं. आता नेहमी आपण जातो त्यामुळे भिकारी आपल्याला लोक ओळखत असतात. तिथं मी त्या भिकाऱ्याला विचारलं की आता काय करणार, देऊळ तर बंद होणार. हो म्हणे, आता आम्ही सगळी एकत्र येणार ताई, आमच्या सगळ्यांचे पैसे एकत्र करणार. मला आपण दिलेला 1 रुपया, त्यांनी कुणी दिलेला 1 रुपया, आणि सगळे पैसे एकत्र करून आम्ही आज किती लोक बसलो होतो, 30 लोक, त्याला 30 ने मागणार आणि येणारे पैसे आम्ही मिळवणार. मी म्हटलं भिकाऱ्यांच्यात सुद्धा सहकारी संस्था अस्तित्वात आहे. किती वेळ दिला किंवा कुणाला किती मिळाले याच्यापेक्षा सुद्धा स्वयंशासित आणि स्वतः एकमेकांना मदत करण्यासाठी, त्याच्यात कुणी अपंग होता, कुणाला दिसत नव्हतं, कुणाला बोलता येत नव्हतं, पण ते लोक तितका वेळ बसले आणि त्या लोकांनी त्या पैशाचं वाटप केलं. खरंच सांगते, अशा प्रकारचं सहकाराचं शिक्षण त्यांनी घेतलं नव्हतं, पण जन्मता हा जो सहकार आहे हा सहकार त्यांच्या मनामध्ये होता. आपणही काम केलं, दुसऱ्यांनी केलं आणि सगळ्यांनी त्याचा फायदा घेऊया, अशा प्रकारे या सहकारी संस्थांचं जाळं आज महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी पसरले. फक्त या दोन्हीमध्ये एवढाच की ज्या दुसऱ्या सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत त्या कायद्याने स्थापन झाल्या, पण भिकाऱ्यांनी तयार केलेली सहकारी संस्था ही त्यांच्या मनातून स्वयंशासित आणि स्वयंस्फूर्तीनं झालेली होती. आहे ना फरक? अशाच प्रकारे गृहनिर्माण संस्था आहे, ज्या 10 लोकांना 11 लोकांना घर मिळत नाहीत ती लोक एकत्र येतात आणि ती लोक एकत्र येऊन अशा प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करून आपलं उद्दिष्ट, आपलं स्वतःचं घर, आपलं मिळकतीचं घर हे लोक तयार करतात. या सगळ्या सहकारी संस्थांमध्ये नियमावली आहे आणि ती नियमावली महत्त्वाची आहेच की किती लोक एकत्र आले पाहिजेत, अर्ज कसा भरायचा, भांडवल कसं असायचं, त्याच्या प्रती किती द्यायच्या, उपविधी किती असायच्या, याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. पण त्याच आधी त्याच्याचबरोबर आणखी 2 गोष्टींचा आपल्याला या पुस्तकामध्ये विचार करायचा आहे. एक म्हणजे खरेदी विक्री आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रकार महाराष्ट्र राज्य कृषी पणन. अशा 2-3 गोष्टींचा आपल्याला विचार करून आपल्याला या विचाराकडे आपल्याला जायचंय. आता सहकारी खरेदी विक्री जी आहे, ही सहकारी खरेदी विक्री गरज आहे का? तुम्ही मला आता असं म्हणणार की मॅडम, शेतकऱ्यांनी शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर तयार केलं, ठीक आहे, मान्य आहे मला, प्रचंड मोठ्या प्रमाणावर फ्लॉवर तयार झाला होता. मी कोल्हापुरातून बाहेर पडत असताना, हातकणंगले सांगलीकडे जाताना बघते शेतामध्ये, आजूबाजूला बघते, इतके फ्लॉवरचे मोठे गड्डे 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 बघितले आणि असं वाटत होतं की उतरावं आणि ते घ्यावं म्हणून. पण विचार केला की येताना आपण घेऊ. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्यावेळेला कोल्हापुरामध्ये मी होते, तर हल्ली लोक टेम्पोमध्ये भाजी भरतात आणि ते भाजी घेऊन टेम्पो कॉर्नर कॉर्नरला उभे केले जातात. मी थांबले गर्दी होती म्हणून आणि मी विचारलं काव गर्दी इतकी झाली आहे, म्हणे बघा बघा मॅडम. आणि जवळजवळ एक आपला फुटबॉलचा बॉल असतो एवढं मोठं फ्लॉवर 10 रुपयाला ते लोक विकत होते. मला आश्चर्याचा धक्का बसला की एवढं मोठं फ्लॉवर आणि 10 रुपयाला. मी इमिजिएटली 10 रुपयाची नोट पुढं केली आणि मी ते फ्लॉवर घेतलं. पण ते फ्लॉवर घेतल्यापासून घरात येईपर्यंत मनामध्ये एकच विचार येत होता, खरंच शेतकऱ्याला हे 10 रुपये हे योग्य आहेत का? त्यांना लागवडीपासून विक्रीपर्यंत, म्हणजे तो तर टेम्पोवाला आला होता तो वेगळाच, पण शेतकरी वेगळा, म्हणजे त्याला हे फ्लॉवर 5 किंवा 6 रुपयाला पडलं असेल. म्हणजेच याचा अर्थ शेतकऱ्याच्या पदरामध्ये त्यानं केलेल्या श्रमाचं चीज पैसा हा मिळाला नाही. आणि याच्यातून शेतकरी उदासीन होतो. शेतकरी म्हणतो की कशासाठी ताई काम करायचं, जर मला माझ्या भावाला माझ्या उत्पादनाला मला जर किंमतच मिळणार नसेल तर मी काय करू. मित्रांनो, यासाठीच सरकारने सहकारी खरेदी विक्री संस्था स्थापन केली आहे. ज्या वेळेला मालाचे भाव कमी होतात त्यावेळेला शेतकरी आपला माल सरकारला देतं आणि सरकार तो माल खरेदी करून त्यांना किमान किंमत, कमाल नाही, किमान किंमत, त्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढी किंमत देत असतो. अशा या सहकारी खरेदी विक्री सहकारी संस्थाची स्थापना या महाराष्ट्रामध्ये झाली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य ती किंमत मिळण्यासाठी या संस्थाची जी स्थापना झाली, या स्थापनेमध्ये महत्त्वाचं जे काम आहे, सरकार त्या त्या लोकांना त्या त्या किमतीला तो माल त्यांचा खरेदी करून त्वरित पैसे देते. या संघाची स्थापना सर्वात पहिल्यांदा मुंबई प्रांतामध्ये झाली, नंतर गदगमध्ये झाली आणि 1958 राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शेती सहकारी पणन संघ नाफेड आम्ही ज्याला म्हणतो तो अस्तित्वात आला. मित्रांनो, मधी कांद्याचा भाव गडगडला, मधी कांद्यानं आम्हाला रडवलं अशा बातम्या आम्ही ऐकत होतो. कांदा 70 आणि 80 रुपये किलोपर्यंत गेला. अरे, गरिबांचं खाण्यामध्ये कांदा हा त्यांना तोंडाला लावण्यासाठी हवा होता, तो 80 रुपये किलो झाला. आणि काही वेळेला 1 आणि 1.5 रुपये किलोनी कांदा होतो. या किमतीमधले जे चढउतार आहेत, हे चढउतार होऊ नयेत यासाठी या सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना झाली. ती 3 पातळीवर आहे, त्रिस्तरीय रचना म्हणून आहे. तालुका पातळीवर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आहे, जिल्हा पातळीवर जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ आहे आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी खरेदी विक्री संघ आहे. आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे नाफेड हे राष्ट्रीय आहे. एकमेकांना मालाची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करतात. ज्या ठिकाणी जो माल जास्त आहे तो माल इतर जिल्ह्यामध्ये इतर राज्यामध्ये पाठवला जातो, त्याची प्रतवारी केली जाते, त्यांना पैसा तिथं दिला जातो, हे त्याचं प्रामुख्याने काम आहे. तर मित्रांनो, कांदा रडवणारही नाही आणि कांदा आम्हाला मिळणारही नाही असंही होणार नाही. हे का? फक्त खरेदी विक्री महासंघामुळं. नाफेडमध्ये तर आपले सगळे मसाल्याचे पदार्थ आपण निर्यात करतो, आपल्याला त्याच्यामध्ये मूल्य मिळतं आणि अशा या परकीय चलनामुळं आपल्याला इतर गोष्टी बाहेरून आणता मिळतात. आता त्याचबरोबर पणन संघ तयार झाला, नाफेड तयार झाली, उत्पादन जास्त झालं. पण असा एक प्रश्न आमच्या शेतकऱ्यासमोर सातत्याने उभा राहतो की ताई, इतक्या मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे टोमॅटो तयार झालेले आहेत की ते टोमॅटो आम्ही करायचे तरी काय? पहिल्यांदा आम्ही टोमॅटो 20 विकले, नंतर 15 विकले, नंतर 8 विकले आणि आता तर 2 रुपये किलोनी आम्हाला टोमॅटो विकावे लागले. तर असाही एक विचार त्यावेळी आला की हे टोमॅटो आपल्याला अशाच रीतीने ठेवता येईल का? तर त्याचं उत्तर नाही, कारण तो नाशवंत माल आहे. तर अशा या नाशवंत मालावर जर आम्ही प्रक्रिया केली तर आम्हाला हा नाशवंत माल टिकवता येईल का, याचाच विचार पुन्हा एकदा या सहकारी संस्थेमधून झाला आणि सहकारी प्रक्रिया संस्थेचा उगम झाला. असा मी रोज म्हणतो का, मला चहा करायचा आहे, चहामध्ये साखर तर हवी आहे, थांब थांब माझं शेत आहे, माझ्या शेतामध्ये ऊस फार आहे, मी जातो आणि त्या ऊसाचा रस आणतो आणि मी चहा करतो असं आम्ही कधी म्हणू का? नाही. तर अशा वेळेला अशा या नाशवंत मालावर प्रक्रिया करून ती वस्तू जेव्हा उपभोग योग्य बनवली जाते त्याला आम्ही प्रक्रियाकरण म्हणतो. आणि अशा या प्रक्रियाकरणामुळे शेतकऱ्याला तर त्या मालाला किंमत तर जास्त मिळाली, आम्हाला फायदा झाला, कारण आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही आंबरस घेऊ शकतो. सध्या आंबे मिळतात हो, पण ज्या वेळेला आम्हाला असं वाटतं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये नाही आज आम्हाला आमरस खायचा आहे, अशा वेळेला आम्ही काय करतो, बाजारात जातो आणि पटदिशी आम्ही आमरसचे हे डबा घेऊन येतो आणि आमरस खाल्ला, आज आम्ही काय जेवण केलं, आमरस केला होता. अरे वा, या दिवसामध्ये आमरस, प्रत्येक जण म्हणतात त्यात काय झालं. आता प्रत्येक गोष्ट कोणत्याही सीझनमध्ये मिळते, त्याच्यासाठी महाबळेश्वरला कशाला जावा, स्ट्रॉबेरीज खायची आहे ना, तर स्ट्रॉबेरी केचप मिळतं ना छान, दुधामध्ये टाकलं छानपैकी स्ट्रॉबेरी आम्हाला पायनापल मिळालं. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की प्रक्रिया करण्याला महत्त्व आहे. आणि शेतकऱ्यांना हेच शिक्षण दिलं गेलं, टामॅटोपासून टामॅटो केचप, ऊसापासून साखर तयार झाली, चहाच्या पानापासून चहा तयार झाला, ऊसापासून आपण गुळ तयार करतो, हा गुळ गुजरातमध्ये फार मोठ्या प्रमाणावर जातो, कारण गुजराती लोकांच्या जेवणामध्ये तुम्ही मीठ देता त्याबरोबर गुळाचा खडा दिला जातो. तिथली संस्कृती बघा, त्या संस्कृतीमध्येही महत्त्वाचं कारण आहे की हे हा गुळ पहिल्यांदा खाल्ल्यामुळं तुम्हाला तहान जास्त लागत नाही, तुम्हाला जेवण जास्त जातं, गुळामध्ये स्नेह असतो, कारण आपण तिळगुळ नेहमी म्हणतो त्या रीतीनं त्या स्नेहापोटीसुद्धा तो गुळ दिला जातो. अशा अनेक गोष्टी आपणाला या सहकारामधून शिकायला मिळाल्या. या प्रक्रियामधून किती गोष्टी आपण तयार करत गेलो. जर प्रक्रिया नसती तर मला नाही वाटत की सहकारी संस्था या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या असत्या. आज एकही गोष्ट या प्रक्रिया केल्याशिवाय राहिलेल्या नाहीत. आता तर सध्या नूडल्ससारख्या गोष्टी एका मिनिटामध्ये घरी आणल्या, गरम पाणी केलं, नूडल त्याच्यात टाकल्या, नूडल्स आम्हाला मिळाल्या. उपमा तयार, उपमाची तयारी त्याच्यामध्येच केली गेलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ प्रक्रिया करण्याला महत्त्व आहे. तर अशा या प्रक्रिया करण्याद्वारे शेतकऱ्याला त्याच्या भावाला योग्य किंमत मिळाली. पण त्यासाठी काय करायला पाहिजे, नुसतंच सांगून नाही चालणार, त्याच्यासाठी शिक्षण घ्यायला पाहिजे. हे शिक्षण कोण देतं, प्रक्रियाकरण कसं करावं, त्याच्यासाठी कोणती संस्था स्थापन करावी, त्याच्यासाठी कोणती यंत्र आणावीत, त्या यंत्राचा वापर कसा करावा, ते यंत्र कोणी चालवावं, हे जर बघायचं असेल, हे जर शिकायचं असेल, जर तुम्हाला रोजगार मिळवायचा असेल, पैसा मिळवायचा असेल, तर तुम्हाला अशाच काही सहकारी संस्थांच्या कृषी विद्यापीठाशी संपर्क साधावा लागेल. तुम्हाला या कृषी विद्यापीठात जावं लागेल, कारण या कृषी विद्यापीठात नुसतंच तिथं शिक्षण दिलं जात नाही, तर प्रशिक्षणाच्या सोयी आणि संधी दिल्या जातात. कृषी विद्यापीठं अनेक प्रकारची आहेत. अकोलामध्ये आहे, परभणीमध्ये आहे, आपल्या YCMOU मध्ये आहे, आणि अशा प्रकारच्या या ठिकाणाहून कच्चा माल बाहेर जातो, तिथं तो त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि तिथून नव्या वस्तू बाहेर पडतात. आपण तर अमूलसारख्या गोष्टी बघतो, दुग्ध सहकारी संस्था किती मोठ्या प्रमाणावर आहे सांगा, केवढ्या मोठ्या प्रमाणावर या दुग्ध सहकारी संस्थेचं, म्हणजे त्याच्यामध्ये बटर, त्याच्यामध्ये लोणी, त्याच्यामध्ये तूप, दुधाची भुकटी, आईस्क्रीम, सगळ्या वस्तू त्या अमूलच्या याच्यामध्ये मिळतात. जवळजवळ त्यांनी त्या काचेमध्ये 92 वस्तू त्यांनी तिथं लावल्या होत्या. कोणती वस्तू घेऊ आणि कोणती वस्तू खाऊ असं वाटत होतं. साधं दूध, पण त्या दुधापासून एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या प्रक्रिया होत असतील तर रोजगाराला आपल्याला हातभार लागला. आता याच ह्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या प्रक्रिया संस्था खरेदी विक्री बघत असताना महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ हे सुद्धा अस्तित्वात आलेलं आहे. आणि हे महाराष्ट्र राज्य, म्हणजे आधी राज्याच्याकडे नाफेड झालं आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ जे आहे हे 1963 मध्ये 39 जे प्रमाणात ते अस्तित्वात आलं, त्यांनी काय केलं महाराष्ट्राने, तर महाराष्ट्राने बाजार आणि बाजार क्षेत्र यांच्या विकासासाठी हाती घेतलेले सगळे कार्यक्रम त्यांनी घेतले होते. कृषी उत्पन्न बाजाराच्या विकासासाठी राज्यस्तरीय नियोजनाचं काम केलं, त्यांच्यासाठी विकास निधी त्यांनी स्थापन केला, त्याचबरोबर त्या लोकांना प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या, म्हणजे महाराष्ट्र राज्य कृषी पणन सुद्धा झालं. ठीक आहे, पण त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती ही आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. काय आहे ही कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचं चित्र कधी बघितलंय का? कृषी उत्पन्न बाजार समिती एक शेतकरी दाखवलाय, शेतकऱ्याची बायको दाखवली आहे, तिच्या डोक्यावर एक बुट्टी दाखवलेली आहे आणि त्याच्या हातामध्ये खुरपं त्यांनी दाखवलंय, अशा प्रकारचं एक चित्र त्या प्रत्येक बाजार समितीसमोर आहे. आणि ही बाजार समिती फार महत्त्वाची आहे, कारण जर तुम्हाला शेती उत्पादनात वाढ करायची असेल, शेतकऱ्याला योग्य पैसा मिळवून द्यायचा असेल, त्याच्या उत्पादनाला किंमत जर मिळवून द्यायची असेल, तर कृषी उत्पन्न बाजार समितीच महत्त्वाची आहे. कारण जिल्ह्याच्या ठिकाणी तो सगळा बाजार एकत्र होतो. आपण कधीतरी असं ऐकलं असेल की दलाल आहेत, हमाल लोक आहेत, त्याच्यामध्ये लिलाव केला जातो. लिलावाचा भाग म्हणजे काही माल एकत्र येतो आणि त्या मालाला किंमत मोजली जाते. ज्या वेळेला जानेवारीमध्ये काही वेळेस आंबा येतो बाहेरून, तर त्यावेळी त्या आंब्याचा दर हा जवळजवळ 7 ते 8 हजारापर्यंत जात होता आणि तोच दर आज 100 ते 150 पर्यंत आहे. अशा या कृषी उत्पन्न बाजार खरेदीमध्ये माल सगळा एकत्र येतो, त्या मालाला योग्य किंमत मिळते, मध्यस्थ दलाल सगळे बाजूला केले जातात आणि त्या शेतकऱ्याला त्यानं केलेल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळण्यासाठी हा त्याचा भाव जास्त प्रमाणात येतो. अशा प्रकारे आता आपण या पुस्तक नंबर 3 मध्ये एकूण आपल्या सगळ्या पतसंस्था की किती मोठ्या प्रमाणावर, इतक्या मोठ्या प्रमाणावर आपणाला ह्या सगळ्या पतसंस्थांचा आपणाला अभ्यास करता आला. शेतीला मदत कुणी करायची, शेती घटक महत्वाचा का, तर अशा या शेती घटक महत्वाचा आहे असं आपण आत्ता म्हटलं. पण मला सांगाव की भारतीय शेती ही भारतीयांचा आत्मा आहे, भारतीय लोकांची परंपरा आहे आणि तो भारतीय शेतकऱ्यांचा जीवनक्रम आहे. सकाळी उठलो की सकाळी न्याहरी करूनच आमचा भारतीय शेतकरी शेतामध्ये जातो. भले त्याची शेती अत्यंत थोडी असली तरी सुद्धा त्या जमिनीवर तो आपल्या मातेप्रमाणे प्रेम करतो. आपल्या शेतीला, आपली छोटीशी शेती जरी असेल तरी तो विकत नाही, कारण ती विकली तर आपल्या मातेला विकलं असं त्याला वाटतं. असा हा भारतीय शेतकरी, अशी ही आमची भारतीय शेती, याचं खरंच स्थान आहे का हो? त्याचं महत्त्व आहे का? ही शेती कशा प्रकारची आहे? खरंच शेतकऱ्याचं जीवन कसं आहे? शेती किफायतशीर होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि शेती किफायतशीर होत असताना त्याला मदत कुणी करायची हे आपण आधी बघितलं. तर अशा या शेतीसाठी आपणाला आता अभ्यास करायचा आहे, तो पुस्तक क्रमांक 4 मध्ये. आणि हे पुस्तक क्रमांक 4 आहे कृषीपूरक उद्योग आणि नागरी सहकारी संस्था. बघा मित्रांनो, की एकातून एक पुस्तकाची निर्मिती होत गेली. आपण आता बघितलं की शेतीला मदत करायची, पण शेतीला मदत करत असताना आमचा भारतीय शेतकरी हा अडाणी आहे, अज्ञानी आहे, अशिक्षित आहे, अजूनही तो परंपरेला चिकटून आहे, अजूनही तो नवीन नवीन खतं वापरायला तयार नाही. तर अशा वेळेला या शेतकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी तुम्ही आम्ही आपणच जायला हवं ना, नाहीतर या शेतकऱ्यांना कोण घेऊन जाणार? या शेतकऱ्यांना बाहेरची माहिती कोण देणार? या शेतकऱ्यांना नाशिकमधलं मुक्त विद्यापीठ माहिती असेल, पण तरीसुद्धा सध्या आकाशवाणीने, टी व्हीवाल्याने, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाने शेतकरी बाहेर पडत नाही, म्हणून आपली शेती आपला शेतकरी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतलेले आहेत. टी व्हीवर त्यांच्या समस्यांना उत्तरं देण्यासाठी शेतकऱ्यांना बोलवलेलं आहे आणि आता आमचा शेतकरी हळूहळू बाहेर पडू लागला आहे. तो बाहेर जाऊन इतर लोकांनी वेगवेगळे जे प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगाची तो माहिती घेतो. एका एकरामध्ये जर त्यानं इतकी किलोचं विंगो पूर्णपणे वांगी तयार केली असतील तर मी माझ्या शेतामध्ये का नाही करायचं? आणि शेवटी मनुष्य हा सहकार प्रिय आहे आणि तो अनुकरण प्रिय आहे. दुसऱ्यांनी चांगलं केलं तर तो आपणही करतो. अशा या चौथ्या पुस्तकामध्ये आपणाला भारतीय शेतीचं महत्त्व, भारतीय शेती कशा रीतीने किफायतशीर करता येईल, शेतकऱ्याला मला काय मदत करता येईल आणि त्याला प्रशिक्षण कसं देता येईल याचा उहापोह करायचा आहे, याची चर्चा करायची आहे. या चौथ्या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगेन की भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचं महत्त्व प्रचंड आहे. शेतीतून मला फक्त उत्पन्न मला मिळत नाही, तर शेतीतून मला राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. आता तुम्ही मला म्हणाल की राष्ट्रीय उत्पन्न कसं काय मिळतं, तर राष्ट्रीय उत्पन्न जवळजवळ या 89 आपला हा वाटा 33% होता, भारताचा 33% होता, त्यावेळी अमेरिकेचा फक्त 4%, 3-4% होता, ऑस्ट्रेलियाचा 4% होता. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भारतीय शेतीचा वाटा जास्त आहे. या सगळ्या उद्योगाकरता हवा असणारा कच्चा माल आम्हाला शेतीतून मिळतो. जर शेतीच नाही केली तर कच्चा माल कुठं मिळेल? साखर करायचे, ऊस करायला पाहिजे, तेल हवंय तर शेतामध्ये सूर्यफूल लावावं लागेल, शेंगदाण्याचं तेल हवं असेल तर मला शेंगा तयार करावे लागतील, म्हणून कच्चा माल मला मिळतो. नुसतं उत्पादन उत्पन्न मला मिळत नाही तर सरकारी उत्पन्नाचं साधनही आहे, कारण सरकारला शेतीपासून जमीन महसूल मिळतो, पाणीपट्टी कर त्यांना मिळतो, त्याचबरोबर शेतसारा त्यांना मिळतो, आयकर त्यांना मिळतो. जनतेला अन्नधान्याचा पुरवठा तर मोठ्या प्रमाणावर होतोच, पण त्याचबरोबर फक्त मानवालाच नाही तर जनावरांना चारा मिळण्यासाठी सुद्धा शेतीचाच उपयोग आहे. जर जनावरांना चारा जास्त दिला तर दूध जास्त मिळेल, दूध जास्त मिळालं तर लहान मुलं, स्त्रिया, पुरुष हे सगळेच लोक दूध घेतील, कारण दुधाला आम्ही पूर्णान्न असं म्हटलेलं आहे. त्यामुळं शेतीवर आमचा दुग्ध व्यवसाय अवलंबून आहे, त्यामुळे दूध जास्त होणं आणि किमान आम्ही असं म्हणू आज तर ते 45 रुपये लिटरनी आहे, पण घरामध्ये ज्या वेळेला शेती असते त्यावेळा एखादी दुसरी म्हैस पाळण्याचा प्रयत्न शेतकरी करतच असतो. विदेशी चलन मिळवून देणारा हा व्यवसाय आहे असं मी आपणाला सांगितलं, कारण सगळे मसाल्याचे पदार्थ आपले हे आपण फॉरेनला पाठवतो आणि तिथून ते आल्यानंतर आपल्याला त्याचं परकीय चलन मिळतं. मी तर परवा दिवशी असं वाचलं की रत्नागिरीचा हापूस आंबा हा आमच्या इथं म्हणजे कोल्हापुरात मला 200-250 रुपयांना मिळाला, तोच आंबा त्या शेतकऱ्यांनी फॉरेनला पाठवत असताना, युरोपला पाठवताना जवळजवळ 2000 रुपये डझननी पाठवला. काय फायदा आहे बघा, फक्त हे कशासाठी? जर त्याला हे कळलं तर त्याचं वेस्टर्न कसं असावं, ते कशामध्ये बांधलं जावं, त्याचा पुठ्ठा कसा असावा, बाहेरून दिसताना कसा त्याचा कलर असावा, या गोष्टी शेतकऱ्यांना शिकवल्या आणि आम्हाला परकीय चलन मिळालं. रोजगार निर्मिती तर हा विषय मोठा आहेच, त्याचबरोबर मला आणखी एक सांगायचं की शेतीचा आणि संरक्षणाचा एक फायदा आहे, कनेक्टिव्हिटी आहे. आपण म्हणाल की संरक्षण आणि शेती ह्याच्याशी काय नातं आहे, आहे. शेतीमध्ये काम करणारा मुलगा, शेतकरी ही धष्टपुष्ट असतात, कारण ते लोक भाकरी खातात, शहरातल्या मुलांच्यासारखं वडापाव खात नाहीत, आणि ते त्यांनी खाल्ल्या कारणामुळं त्यांची तब्येत तंदुरुस्त असते आणि त्याचा परिणाम हीच मुलं ज्या वेळेला देशाचं संरक्षण करायचं असेल त्यावेळी तिथं ते पहिले असतात. परिणामी संरक्षणाच्या दृष्टीनं सुद्धा शेती महत्त्वाची आहे. या अनेकविध उपायाप्रमाणे मला शेतीच्या उपयोगाकडे पण जायचंय. शेती मला किती कार्यक्षम जर अर्थक्षम बनवायची असेल तर ती शास्त्रशुद्ध पण केली पाहिजे, ती विस्तृत पण आहे आणि प्रकर्षित पण आहे. करायची असेल तर त्याच्यासाठी मला शेतकऱ्यांनाच मला शिकवावं लागेल की त्याला पाणी किती द्यायला पाहिजे. अर्थक्षम जर आपणाला करायची असेल तर पाणी, कारण पाण्यावर शेती अवलंबून आहे आणि भारतीय शेती ही आमची पावसातील जुगार आहे. पडला पाऊस की तो इतका पडतो की त्या शेतकऱ्याचं अख्खं पीक नाहीसं होतं, आणि पडला नाही की दुष्काळ पडतो, पीक वाळून जातं. 5 वर्षाचं जर चक्र कल्पिलं तर फक्त 1 वर्ष चांगला व्यवस्थित समाधानकारक पाऊस होतो. तर याच्यासाठी काय करावं लागेल? आम्हाला पाणी अडवायला लागेल, पाणी जिरवायला लागेल, कर्जफेडीमध्ये निमित्त असायला पाहिजे, आम्हाला ठिबक सिंचन आम्हाला त्यांना शिकवावं लागेल. अशाच या अर्थक्षम शेतीसाठी मला आणखी काय करता येईल? मी आपल्याला आताच सांगितलं की शेतकऱ्यांना मला कृषी महाविद्यालयात पाठवावं लागेल, तर कृषी विद्यापीठाची स्थापना केली पाहिजे. सुदैवाने महाराष्ट्रात कृषी विद्यापीठ स्थापन झालेली आहेत. कृषी विद्यापीठ सध्या कुठं कुठं आहे? राहुरीला आहे, आता डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोल्याला आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला आहे. अशा अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ही कृषी विद्यापीठ आहेत, या कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांना पाठवून शेती अर्थक्षम कशी करता येईल, विस्तीर्ण कशी करता येईल, उत्पादन कसं वाढवता येईल आपल्याला शिकवता येईल. पण ह्या सगळ्याबरोबरच पूर्वी शेतकऱ्याला मुलं जास्त होते, प्रत्येक जणांना शेतीमध्ये सामावून घेणं शक्य नव्हतं, गरिबी वाढत गेली, दारिद्र्य आलं. अशा वेळेला शेतीला पूरक उद्योगधंदे महत्त्वाचे आहेत आणि अशा या पूरक उद्योगधंद्यामध्ये आम्हाला लघुउद्योग कुटीर उद्योगाकडे वळायला लागेल आणि अशा या लघु आणि कुटीर उद्योगामध्ये रोजगार तर मिळेलच, पण त्याला फक्त अल्प कौशल्य लागतं, त्याला परकीय चलन लागत नाही, उलट परकीय चलन मिळवून देतात, उद्योगधंद्याचं विकेंद्रीकरण होतं, शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी होतो, लघु आणि कुटीर उद्योगधंद्यामुळं औद्योगिक शांतता होते, संपत्तीचं समान वाटप होतं. तर अशा या लघु आणि कुटीर उद्योगधंद्याला पण आपल्याला जास्त महत्त्व द्यावं लागेल. तर असे कोणते लघु आणि कुटीर उद्योगधंदे चालू करावेत? तर मी तर असं म्हणेन की सगळ्यात पहिल्यांदा की शेतकऱ्यांनी आपल्या घरामध्ये जर शेती असेल तर त्यांनी पहिल्यांदा म्हशी खरेदी कराव्यात आणि याच अशा अनेक म्हशी खरेदी केल्या की त्या त्या गावामध्ये दुग्ध सहकारी संस्था निघेल. दुग्ध सहकारी संस्था निघाली की त्याचबरोबर पशुपालन सहकारी संस्था निघेल, कारण मशीन आल्या तर मशीनची देखभाल करणारी सहकारी संस्था निघेल. मशीनना काही काही वेळेला ज्या विविध प्रकारच्या आपल्याला सुया टोचून त्यांना विविध प्रकारच्या लसी द्यायच्या असतात, त्याचे व्हेटरनरी डॉक्टर निघतील, त्याचा सहकारी संस्था निघेल. म्हणजे एक एखादी गोष्ट निघाली तर अनेक सहकारी संस्था या शेतीच्या संदर्भामध्ये निघतील. त्याच्यानंतर काय होईल, उत्कृष्ट बी बियाणे देणारी संस्था येईल, त्याच्यामध्ये खतं देणारी येईल, कुक्कुटपालन सहकारी संस्था येईल, कारण कोंबड्या पाळल्या तर चांगली अंडी तयार होतील आणि ती देता येतील, त्यामुळे कुक्कुटपालन तयार होतील आणि या सगळ्या ह्याच्यातून ग्राहक सहकारी संस्था सुद्धा अस्तित्वात येतील. सध्या आपण पाहतो या ग्रामीण भागामध्ये विविध सेवा सहकारी संस्था आहेत आणि या विविध सेवा सहकारी संस्थांमधून शेतकऱ्यांना हवं असणारं धान्य, त्यांना लागणारं खत, त्यांना लागणारं बी बियाणं ह्या सगळ्याची पूर्तता या विविध सेवा सोसायटीमधून दिली जाते आणि अशा या विविध सेवा सोसायटीमधून देत असताना अनेक नाविन्यपूर्ण सहकारी संस्थांची निर्मिती ह्या एका गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणून मित्रांनो, नुसतीच शेती नाही तर शेतीला आवश्यक असलेले छोटे छोटे उद्योगसुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि हेच उद्योग काढत असताना अनेक प्रकारच्या सहकारी संस्था आपल्याला काढाव्या लागतील. त्यात दूध आपण तयार करतो, मी म्हटलं आता सहकारी दुग्ध संस्था, तर लोणी तयार करणाऱ्या काही गोष्टी झाल्यात, चीज तयार करणाऱ्या झाल्या, दुधापासून पनीर बनवणाऱ्या काही संस्था तयार झाल्यात, पनीरपासून वेगवेगळ्या गोष्टी ज्या तयार होतात, आपण पेढे बर्फी आपण ह्या गोष्टी बघतो, तर या सगळ्या गोष्टीमधून आपणाला विचार करावा लागतो. पण हे सगळं करत असताना या नाविन्यपूर्ण ज्या सहकारी संस्था स्थापन होणार आहेत त्यालाही काही निकष आहेत. मी आपल्याला पहिल्या पुस्तकामध्ये सांगितलं की 1960 आणि 1961 कायदा आहे, नियम आहेत, उपविधी आहेत, तर याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? खरंच आज हे ऐकल्यानंतर एखादी सहकारी संस्था स्थापन करू शकाल? तुम्ही फक्त 11 लोक एकत्र यायचेत की ज्यांचं उद्दिष्ट एकसारखं आहे. असे 11 लोक तुम्ही एकत्र आला की पहिल्यांदा तुम्ही एखादी मीटिंग घ्यायची आणि त्या मीटिंगमध्ये तुमचं उद्दिष्ट ठरवायचं की बुवा मला काही नाही, मला आता एक घर बांधायचं, खरंच मला घर नाही. एक उद्दिष्ट ठरवलं की तुम्ही एकत्र आला, एकत्र आला की त्याची पूर्तता करायला सुरुवात करा, तर त्याची भाग भांडवल गोळा करा, सभासद जो असेल तो सभासद कोणता आहे त्याचे काही निकष सांगितलेले आहेत. 1960-61 कायद्यामध्ये एखादी सहकारी संस्था स्थापन कशी करावी हे सांगितलेलं आहे. किमान 11 लोक, उपविधीच्या 4 प्रती, पोटनिमाच्या 4 प्रती, प्रवेश फी जी भरलेली आहे त्याचा दाखला आपल्याला पाहिजे. कोणत्या बँकेत तुम्ही संस्थेचं खातं उघडणार आहे त्या बँकेला दिलं जाणारं पत्र पाहिजे. संस्थेची जागा आहे का, ती भाड्याची असेल तर भाडे मालकाने तुम्हाला तिथं संस्था काढायला परवानगी दिलेली आहे का. आणि त्याचबरोबर जे लोक एकत्र येणार आहेत त्या सगळ्या लोकत्र एकत्र येणाऱ्यांची नावं सह्या देऊन तुम्हाला त्या तालुक्याला तालुका निबंधक जो असेल त्याला ते कागद द्यावे लागतील. तो त्याची पाहणी करेल, तुम्हाला ते पत्र देईल आणि त्याच्यानंतर तुमची पहिली मीटिंग होईल आणि तुमची सहकारी संस्था अस्तित्वात येईल. मित्रांनो, सहकारी संस्था अस्तित्वात येण्यासाठी अनेकविध गोष्टींची उपविधीची आवश्यकता आहे, पण त्याचा अभ्यास तर आपल्याला त्यामध्ये करायचाच आहे. तर अशा या सगळ्या लोकांच्या ह्याच्यामध्ये सरकारने असंही ठरवलंय, खरंच तुम्ही बेकार आहात, खरंच तुम्हाला काहीतरी करायचं आहे. आणि हे करत असताना त्यांनी स्वयंसहायता गट, म्हणजेच ह्याचा अर्थ सध्या ग्रामीण भागामध्ये बचत गट महिलांचे एक मोठ्या प्रमाणावर चालू केले. काय आहे हे बचत गट, काय आहे कल्पना? प्रत्येक जण म्हणतो, प्रत्येक मंत्री येतो आणि आम्हाला असं म्हणतो माझे 5,000 बचत गट आहेत. अरे बचत गट आहेत म्हणजे काय ते खिरा पतपटल्यासारखं म्हणता की काय? पण बचत गटाची कल्पना काय, बचत गटामध्ये येतं कोण, याची माहिती सहकारामध्ये असणं आपणालाही आवश्यक आहे. तर या बचत गटाची जी व्याख्या आहे ही सहकारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर केली आहे. या बचत गटाचं युसुफ म्हणून जे आहे यांनी याची सुरुवात केलेली होती, ती गुजरातमध्ये होती. बचत गट, स्वयंसहायता समूह गट असं त्याला आम्ही म्हटलंय. मी आज पहिल्या पुस्तकामध्ये सहकाराची व्याख्या सांगितली होती, स्वयंशासित आणि स्वइच्छा. तर अशा त्या स्वइच्छा आणि स्वयंशासितमध्ये या स्वयंसहायता समूह गटाची स्थापना झाली. युसुफ त्याचे जनक आहेत. त्यांनी काय सांगितलं की ग्रामीण भागामधल्या समान आर्थिक आणि सामाजिक स्तर त्याचप्रमाणे परस्पर जवळीक असणारे लोक एकत्रित येऊन लहान लहान गट स्थापन करायचे आणि या गटाच्या निर्णयानुसार सभासदाकडून नियमित बचत जमा करून त्या निधीतून समाजाच्या सभासदांच्या आर्थिक गरजा भागवणाऱ्या गटांना स्वयंसहायता समूह असं म्हणतात. म्हणजेच काय हो याचं रूप, मी सकाळी सांगितलेली व्याख्यानी याच्यात काय, फक्त काय अर्थ झाला, तिथं बँक झाली आणि इथं छोटासा ग्रुप झाला. या छोट्या ग्रुपमध्ये फक्त किमान 10, जास्तीत जास्त किती पण, या लोकांनी एकत्र यायचं. दर महिन्याला त्यांनी विशिष्ट रक्कम द्यायची, तर ती 10 असेल, 20 असेल, 500 असेल. आणि ही रक्कम एकत्रित झाली की त्यातल्याच एका सभासदाला, बाहेरच्या नाही, त्यातल्याच एका सभासदाला पैशाची गरज असली असेल तर त्याला ते पैसे एकत्रित झालेले द्यायचे. यालाच स्वयं सहाय्यता गट, स्वतःच एकत्र आलो, एकमेका सहाय्य करू म्हणून पैसे एकत्र झाले आणि दुसऱ्याची अडचण भागवली, याला आम्ही स्वयंसहाय्यता. तर तुम्ही म्हणाल त्याच्यात आम्हाला सरकारची काय गरज आहे? नाही मित्रांनो, सरकार तुम्हाला मदत करणार आहे. असे गट जर तुम्ही स्थापन केले, 6 महिने जर तुम्ही सलग असं काही काम केलं, तर सरकार तुम्हाला 2 किंवा 3 किंवा 4% तुम्हाला कर्ज पुरवठा करेल आणि तुम्हाला मोठ्या प्रकारचा एखादा व्यवसाय, छोट्या प्रकारची बेकरी, छोट्या प्रमाणात पादत्राणाचा व्यवसाय, लोणचं पापड तयार करणाऱ्या छोट्या बाहुल्या तयार करण्याचा व्यवसाय तुम्हाला चालू करता येईल आणि तुम्ही तुमच्या पायावर उभं राहाल. स्वयंसहायता, पहिला आम्ही पैसे गोळा केले, त्याच्यानंतर सरकारने आम्हाला दिले आणि नंतर सरकारने आम्हाला दिल्यानंतर आमचा विकास झाला. पण अशा लहान गटांना मदत करण्यासाठी सुद्धा पुन्हा सरकारचं एक नियंत्रण, आणि ते असलंच पाहिजे. कारण मी सकाळी आपणाला सांगितलं, स्वयंशासित आणि निमाना बांधलेलं सहकार आहे, मर्यादा पाळूनच करायचं आहे. ती संघटना किंवा तो गट तो विधिग्राह्य असावा, तो स्थापन झालेला असावा, त्याच्यामध्ये कमीत कमी 3 महिन्यापासून कार्यरत असावी. कारण सध्या तुम्हाला माहिती असे गट स्थापन होतात आणि 1 महिन्यात डिबार होतात. का? आम्हाला कर्ज मिळालं, जय हिंद, असं नाही. तर त्याच्यावर मर्यादा आहेत. म्हणून सरकार जेव्हा तुम्हाला पैसे देईल त्यावेळी या बचत गटाची तो पाहणी करेल आणि तो तुम्हाला पैसे देईल. त्याला अनेक निकष आहेत, मी त्या निकषांच्या ह्याच्यापर्यंत जात नाही. पण सध्या या गोष्टीकडे मात्र सरकारचं लक्ष जास्त आहे. सरकारने ह्याच्यातनं काय केलं माहिती आहे? आपणाला एकत्रित केलं, किमान 11 लोकांना एकत्रित केलं. तुमच्या अडचणी तुम्हाला समजतात का हे पाहिलं, आणि तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारने तुम्हाला मदत केली. अशा ह्याच्या बाबतीमध्ये या स्वयंसेवी संस्थाने या लहान गटांना मदत करण्यासाठी नाबार्डने धोरण केलं, संलग्नता बँकेने केलं, आणि बँकेने त्यांना धोरण सांगितलं की नाही, समान सारस्य, समान सामाजिक पार्श्वभूमी, समाज व्यवसायी, परस्पराविषयी आपुलकी आणि बंधुत्वाची भावना या गटातून तयार झाली. आणि ही तयार होत असताना मी असंच फक्त म्हणेन की या सगळ्या स्वयंसहायता या सहकारी संस्थेच्या याच्यातून आम्ही काय मिळवत गेलो. यात पुस्तक क्रमांक 3 आणि 4 या याच्यामध्ये अशा प्रकारच्या स्वयंसहायता गटामध्ये ग्रामीण लोकांची गरज भागली, त्यांना त्यांचा व्यवसाय करता आला, नाबार्डनी त्यांना मदत करायला सांगितल्या कारणामुळं अनेक बँका त्याच्यामध्ये पुढं आल्या, आणि तळागाळातल्या लोकांना कार्य करण्यासाठी बँकांनी त्यांना तत्पर केलं, सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले, स्वयंसेवी संस्था मोठ्या प्रमाणावर उपस्थित तयार झाल्या, दुर्लक्षित राहिलेल्या आणि गरिबातल्या गरीब लोकांना मदत झाली, आणि स्वयंसेवी संस्थांची क्षमता बांधणी सबलीकरण या गोष्टी त्याच्यामधून साध्य झाल्या. हे सगळंच साध्य होत असताना महत्त्वाचं गरीब आणि श्रीमंत याच्यामधली दरी कमी होण्याचा एक प्रयत्न झाला, कर्जाद्वारे विकास साधण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्यामध्ये शिस्त रुजवली गेली, बँकेशी संबंध साधण्याचा त्यांचा प्रयत्न आला, आणि परस्पर जवळीक असणारे लोक त्याच्यामध्ये एकत्रित झाले. गरिबांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम या संस्थांनी केलं, आणि हे करत असताना नाबार्डनी त्यांना मदत केली. नाबार्डनी या महिलांना बचतीची सवय लावली, आणि या बचतीमधून एक गट तयार झाला. स्वकष्टार्जित मिळकतीचा एक हिस्सा आपणही दिला पाहिजे, तर आपल्याला कोणीतरी देईल हे महिलांना कळलं, हे पुरुषांना कळलं, आणि असे गट अस्तित्वात आले. अशा या गटातूनच आज पतसंस्था आणि बँका तयार होतात. तर मित्रांनो, अशा या सगळ्या ह्याच्यामधून बेरोजगारी, बेकारी, रोजगार ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी सुद्धा या सहकारी संस्था आशादायी वरदान ठरलेल्या आहेत. त्यामुळं आत्ताच उठा. सगळ्या मित्रांना माझं आव्हान आहे, ज्यांनी ऐकलं असेल त्यांनाही आपण आपला संदेश आपल्या बेरोजगार लोकांच्यापर्यंत पाठवा. त्यांना सांगा, खरंच तुला काहीतरी करायचंय, तू शारीरिक कष्ट करायला तयार आहेस, तर सहकारामध्ये ये, सहकाराचे नियम तू वाचून घे, सहकारी संस्था कशा स्थापन कराव्यात याचं प्रशिक्षण घे, आणि स्वतःच तू बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्था स्थापन कर, आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तू स्वावलंबी हो, अशा प्रकारचा संदेश या सहकारातून आपण ऐकला. दुसऱ्यांना सांगा, दुसऱ्यांना सांगत असताना त्यांना असं सांगा की नुसतीच इच्छा असून चालत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, आणि प्रयत्न करायचे असतील, रोजगार मिळवायचा असेल, स्वतःच्या पायावर उभा राहायचं असेल, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल, तर सहकाराला पर्याय नाही. म्हणून सहकाराचं प्रशिक्षण घ्यावं, आणि या प्रशिक्षणासाठी मुक्त विद्यापीठामध्ये सहकार व्यवस्थापन पदविकाच्या अभ्यासक्रमाला आपण जोडून घ्यावं, तरच आपणाला सहकार तारेल आणि आपणाला आपलं जीवन आनंददायी बनवेल. धन्यवाद.